नमस्कार सर, माझं नाव वॉरन आहे. मी परांजपे स्कीममधून बोलतोय. सर, तुमची काही इन्क्वायरी आहेत का फ्लॅट संदर्भात? 1 BHK 2 BHK तुम्ही कुठे पाहत आहे का फ्लॅट घेण्यासाठी? सर बानेरला. सर बानेरला आहेत आमचे फ्लॅट, पण रेंट वर आहे आतश्रीमध्ये. आता आमची 3 प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत सर पुण्यामध्ये आतश्री म्हणून. त्याची इन्फॉर्मेशन देऊ का सर तुम्हाला? आता श्री तीन जे आमचे 3 प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत आता श्री म्हणून. एक माळुंगे मध्ये आहे, एक बावधान मध्ये आहे आणि एक भूगाव मध्ये आहे. चांदणी तिन्ही पण जे आहे ते जवळच्या लोकेशन मध्ये आहे चांदणी चौक पासून. तर तिथं ओनली 1 BHK अवेलेबल आहे 450 ते 500 स्क्वेअर फूटचे. आणि कन्सेप्ट कसा आहे तिथला की 55 इयर्स अबाउटचे सिनियर सिटीजन साठी आहेत. त्यांच्यासाठी 55 इयर्स अबाव कॅन रिसाइड, 50 वर्षाच्या वरचे जे असतील त्यांनी तिथं घेऊ शकतात रूम सिनियर सिटीजन. हा, सपोर्ट इन द वॉशरूम आहे तिथं. वॉशरूम मध्ये सपोर्ट आहे, परत त्यांच्यासोबत स्लाइड डोर आहे. 24 तास मेडिकल असिस्टंटची सेवा आहे. कॅन्टीन सर्व्हिस आहे. कॅन्टीन सर्व्हिस मध्ये लंच आहे, डिनर आहे आणि ब्रेकफास्ट आहे. आणि जे मॅनेजर असतात ते 24 तास तिथे असतात. जेव्हा बी तुम्ही त्या मॅनेजरला काही मदतीला बोलू शकला तेव्हा ते मॅनेजर मदत करायला येतील. हा, असं आहे. आणि त्याची स्टार्टिंग प्राइस 47 लॅक्स ऑनवर्ड्स आहे. आणि पोझिशन आमची जी 3 आहेत प्रोजेक्ट, त्यांची तिन्हीची वेगवेगळे पोझिशन आहेत. जे माळुंगे मध्ये आहे ना सर, त्याची 2020 मध्ये 6व्या महिन्यामध्ये आहे, जून जुलै मध्ये. आणि जे बावधान मध्ये आहे त्याची 2022 डिसेंबर मध्ये आहे पोझिशन. आणि जे फॉरेस्ट हिल म्हणून आहे भूगाव मध्ये आतश्री व्हॅली, त्याच 2021 7व्या महिन्यामध्ये आहे. जर सर तुम्ही हे जे पोझिशन उसरणे आहेत पण यांची बुकिंग चालू झालेली आहे सर, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला जर फ्लॅट पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन बुकिंग करा. किंवा आमचे पहिले फ्लॅट व्हिजिट करा, पहिला फ्लॅट बघा. आवडतं का ना तुम्हाला, सोसायटी कशी आहे, परिसर कसा आहे ते पाहून घ्या आणि मग तुम्ही फ्लॅट बुक करा. आणि नक्की आमच्या ऑफिसला कार्ड द्या. सर जर तुम्ही आमच्या ऑफिसला गेला तर जे आमचे 30 प्रोजेक्ट लॉन्च झालेत ना पुण्यामध्ये, ते 30 च्या 30 प्रोजेक्ट एका जागेला तुम्हाला बघायला मिळतील आमच्या ऑफिसला. आमचं 2 ऑफिस आहेत. एक आमचे हेड ऑफिस आहे ते प्रभात रोडला आहे, PSC औटबळ आहे. आणि जे दुसरा ऑफिस आहे आमचं ते ब्ल्यू रिच म्हणून हिंजवडीला आहे. हो, जर पाहिजे तर मी आमचे जे प्रभात रोडला आहे त्याचा ऍड्रेस, जे करेक्ट ऍड्रेस आहे ते तुम्हाला मी मेसेज करतो या नंबरवर. सर तुमचा ऍड्रेस काय आहे पुण्यामध्ये? तुम्ही पुण्यामध्ये कुठे राहता? आऊन मध्ये राहता. मग सर तुम्हाला प्रभात रोड जवळ पडेल का हिंजवडी जवळ पडत? सर उद्या नाही, मंडेला असतं. पण मी तुम्हाला पाठवून ठेवतो, म्हणजे तुम्ही मंडेला लवकर लवकर जाऊन व्हिजिट करू शकता. पण सर तुम्ही आमची साईट व्हिजिट करू शकता संडेची. आणि जे ऑफिस असतं, ऑफिस संडेचं क्लोज असतं, पण तुम्ही आमची साईट व्हिजिट करू शकता. ओके सर. हो ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम सर. मी तुम्हाला ऍड्रेस. हॅलो सर, तुमचा आवाज अडकते. हा सर, मी काय करतो दोन्हीकडचा ऍड्रेस सेंड करतो तुम्हाला, जे जवळ पडेल तुम्ही तिथं जाऊन लवकरात लवकर या. ओके सर. ओके, थँक्यू सर, हॅव अ नाईस डे. मी तुम्हाला लगेच मेसेज करतो. थँक्यू.